भारती पुणे, मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे 2 दिवसांच्या मुक्कामासाठी आज पुण्यनगरीत आगमन झालं आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी जुन्या मुंबई पुणे रस्त्यानं पुण्यात येत असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडी इथं विसावा घेऊन पुण्यात येत आहे. या दोन्ही पालख्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या चौकात नागरिकांनी पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं पालख्यांचं स्वागत करण्यात येत आहे. पुणेकर भाविकांनी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. दोन्ही पालख्या आता शिवाजीनगर इथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यामार्गे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. तुकोबांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात तर ज्ञानोबांच्या पालखीचा पालखी विठोबा मंदिर इथं मुक्काम असणार आहे. राज्य महिला आयोगानं पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यानं महिला वारकऱ्यांसाठी आरोग्य वारी अभियान सुरू केलं आहे. पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरात आज या उपक्रमाचं उद्घाटन झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य केंद्र, विसावा कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसंच त्यांना सॅनिटरी नॅपकिन वाटप केले जातील. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांनी आयोजित केलेल्या पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचाही आज प्रारंभ झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृतीसाठी गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. दरम्यान नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं पालखी मार्गावर अन्नदान आणि इतर सेवा उपक्रमांचं वारकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आलं आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसंच शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टनं पालखी सोहळ्यानिमित्त फिरता दवाखाना उपलब्ध करून दिला आहे. आषाढी वारीनिमित्त उद्या पुण्यात सर्वधर्मीय ऐक्य दिंडी आयोजित करण्यात आली आहे. मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक, रिझवानी मस्जिद ट्रस्ट, सुफी वारकरी विचार मंच आणि साखळीपीर तालीम मारुती मंदिर यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. 3 महिन्यांच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या कोथरूड इथल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसमवेत मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण ऐकलं. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमातून देशवासियांना नेहमीच नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे असं मोहोळ म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील काही मेट्रो स्थानकांची उभारणी चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचं आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं देखील मान्य केलं आहे. या प्रकरणी येत्या 2 महिन्यात तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयानं विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तांभिणी वनक्षेत्रात येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच या परिसरात एका धबधब्यात पडून 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. अतिपावसामुळे घाटातले रस्ते निसरडे होत असून वाहन चालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन वनविभागानं केलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज विविध राज्यातून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. फळभाज्यांच्या भावातील तेजी अद्यापही टिकून आहे तर पालेभाज्यांच्या भावांमध्ये घसरण दिसत आहे. फळ बाजारात कलिंगड, खरबूज या रसाळ फळांबरोबरच चिकूलाही मागणी वाढल्यानं भाव वधारले आहेत. फुल बाजारात सर्वच फुलांच्या भावात घसरण झाली आहे. पुण्यात मुंढवा भागातील आणखी एका रुग्णाला झिकाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी सांगितलं. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत असून नागरिकांनीही डासांपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पुणे आणि परिसरात आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. उद्याही हलक्या ते मध्यम पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.